आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीसाठी नव्यानं कार्यक्रम जाहीर. येत्या 26 जूनला मतदान. डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी आरोपी मालती मेहताला नाशिकमध्ये अटक. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताची ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रियांश ही जोडी मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. राज्यात मुंबई तसंच कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक विभाग तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीसाठी नव्यानं कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीसाठी 31 मे 2024 रोजी अधिसूचना जारी होईल. त्यानंतर 7 जून 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. अर्जांची छाननी 10 जूनला होईल. 12 जून 2024 ही अर्ज मागे घ्यायची शेवटची तारीख असेल. या चारही मतदारसंघांसाठी 26 जूनला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे, तर मतमोजणी 1 जुलै 2024ला होणार आहे. डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणातल्या आरोपी मालती मेहताला आज नाशिक पोलिसांनी पेठरोड इथं अटक केली. दुर्घटनेनंतर त्यांनी नाशिकमध्ये आपल्या एका नातेवाईकाच्या घरी आश्रय घेतला होता. ठाणे गुन्हे शाखेनं मोबाईल लोकेशनवरून त्यांचा शोध घेतला. डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत काल झालेल्या स्फोटात 9 जण मृत्यूमुखी पडले होते, तर 64 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. मालती मेहता या कंपनीच्या मालक आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर केलंय. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज पावसाळी कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईतल्या विविध प्राधिकरणांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी पावसाळ्यानिमित्त मुंबई महापालिकेनं केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सध्या केवळ 10.67% पाणीसाठा शिल्लक आहे. हवेतल्या वाढत्या उष्म्यामुळे तलावांमधल्या पाण्याचं वेगानं बाष्पीभवन होतंय. मान्सूनचं आगमन लांबलं तर मुंबईवर पाणी टंचाईचं सावट राहील असा अंदाज आहे. नागपूरमधल्या अंबाझरी धरण भरून वाहिल्यानं निर्माण होणारी परिस्थिती टाळण्यासाठी धरणाच्या सध्याच्या स्थायी दरवाजातून वाढत्या पाणी पातळीचं व्यवस्थापन केलं जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धरणातल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी आणखी 3 दरवाजे उभारले जात आहेत. या कामाची आज फडणवीस यांनी पाहणी केली आणि त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. हे काम येत्या 6 महिन्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं. यासोबतच धरण भरून वाहून लागल्यावर प्रवाहात अडथळा ठरत असलेली काही बांधकामंही तोडली जात असल्याचं ते म्हणाले. पूर परिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व तात्पुरत्या व्यवस्थांची सोय केली असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यात खडकवासला इथल्या एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 146व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 146व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्लाह सभागृहात पार पडला. हिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सतप्रकाश बन्सल या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. एकूण 205 कॅडेट्सना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. यात 17 परदेशी कॅडेट्सचा समावेश होता. पुण्याच्या एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ल सिनेफ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचं कथानक कर्नाटकातल्या लोककथेवर आधारित आहे. याचं चित्रीकरण सुरेश ठाकूर, संकलन मनोज व्ही आणि ध्वनीसंयोजन अभिषेक कदम यांनी केलंय. जगभरातल्या 555 चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या 2263 लघुपटांमधून निवड झालेले 18 चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात एचिओन इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रियांश या जोडीनं मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. उपांत्य फेरीत या संघानं यजमान देशाच्या हान सेन गियोन आणि यांग जाओन या जोडीचा पराभव केला. या विजयाबरोबर भारतानं या स्पर्धेत आपलं दुसरं पदक निश्चित केलंय. ज्योती आणि प्रियांश या जोडीचा उद्या अमेरिकेच्या ऑलिव्हिया डीन आणि सॉयर सुलिव्हन या जोडीशी सामना होईल. प्रथमेशनं फुगेन देखील स्पर्धेच्या वैयक्तिक गटात उपांत्य फेरी गाठली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेशासाठी पात्रता फेरीतला दुसरा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर थोड्याच वेळात म्हणजेच 7:30 वाजता सामना सुरु होईल. राजस्थान रॉयल्सनं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. याच मैदानावर येत्या 26 तारखेला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम सामन्यात आजच्या सामन्यातल्या विजेत्या संघाची लढत कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे. राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं अमरावतीत आंबा आणि भरड धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात आंब्याच्या विविध प्रजाती तसंच मिलेटचे विविध प्रकार प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ घटियार यांच्या हस्ते नुकतंच झालं. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आंबा आणि मिलेट्स पदार्थांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री सोलापुरातल्या नान्नज अभयारण्यात वन्यप्राणी गणना करण्यात आली. या गणनेत सोलापूरची ओळख असलेला माळढोक पक्षी आढळला. माळढोक सोबतच कुदळ्या पक्षी दिसला असून नीलगाईंच्या संख्येतही वाढ झाली आहे. लांडगा, मुंगूस, ससा, सायाळ, घोरपड यांची संख्या कमी दिसली तर खोकड, रानमांजर, रानडुक्कर, कोल्हा, मोर, निलगाय आणि काळवीट यांच्या संख्येत वाढ झाल्याचं आढळलं. गणनेत एकूण 14 प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळले. त्यांची एकूण संख्या 757 इतकी दिसून आली. लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या नावानं व्हॉट्सअप कॉल करून तरुणाला धमकावणाऱ्या 2 जणांना धुळे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यासंदर्भात धुळे शहरातल्या इम्रान हारून शेख या तरुणानं पोलिसात तक्रार दिली होती. त्याला गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या क्रमांकावरून हा कॉल आला होता. या क्रमांकाची माहिती काढली असता शेख याच्या परिचयातल्या ऋषिकेश नरेंद्र भांडारकर यांना आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल नंबरच्या माध्यमातून खालिद अन्सारी या मित्राच्या मदतीनं हा कॉल केला होता. खोडसाळपणा करण्यासाठी त्यांनी हा कॉल केल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातल्या गुंज इथले लष्करी जवान अंकुश एकनाथ वाहुळकर यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 2 दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये सैन्याच्या वाहनाला झालेल्या अपघातात वाहुळकर यांचा मृत्यू झाला होता. आज गुंज इथं त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते. विशेष पथकानं बिगुल वाजवून सलामी दिली आणि आकाशात बंदुकीच्या 3 फैरी झाडल्या. आताच हाती आलेल्या बातमीनुसार डोंबिवली दुर्घटनेतल्या मृतांची संख्या 13 पोहोचली आहे. ठाणे पोलिसांनी ही माहिती दिली. बुलडाणा जिल्हा महसूल प्रशासनानं सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा इथं अवैध वाळू विरोधात गेल्या 2 दिवसात केलेल्या कारवाईत 2200 ब्रास अवैध वाळू जप्त केली. जप्त केलेली वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांच्या ताब्यात दिली आहे. ही वाळू 3 दिवसाच्या आत उचलण्याचे निर्देशही दिले आहेत. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज मालदीवचा आणखी काही भाग, कोमोरींचा परिसर, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांचा उर्वरित भाग, अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढे सरकलाय. येत्या 2 दिवसात दक्षिण मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषदेच्या 4 जागांच्या निवडणुकांसाठी नव्यानं कार्यक्रम जाहीर. येत्या 26 जूनला मतदान. डोंबिवली एमआयडीसी स्फोट प्रकरणी आरोपी मालती मेहताला नाशिकमध्ये अटक. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 2 टप्प्यात भारताची ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रियांश ही जोडी मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.